विविध भारती पुणे. स्वाती महाळंक सादर करीत आहे पुणे वृत्तांत. यंदा सरासरी गाळप हंगामाचा कालावधी 83 दिवसांवर आल्यानं त्याचा विपरीत आर्थिक परिणाम दिसून येत असल्याचं मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी नोंदवलं आहे. गाळप हंगामाचा कालावधी सर्वसाधारणपणे 140 ते 150 दिवसांचा असणं आवश्यक असतं, मात्र हा कालावधी कमी झाल्यामुळे सुमारे 80 लाख टन साखरेचं उत्पादन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण साखर उद्योग आर्थिक अडचणीत सापडला असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारनं गायीच्या दुधाला घोषित केलेला प्रतिलिटरला 5 रुपये आणि 7 रुपयांप्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या देय अनुदानासाठी 339.15 कोटी रुपये दुग्ध व्यवसाय विभागाच्या बँक खात्यावर जमा झाले आहेत. ही अनुदान रक्कम दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऑनलाईन जमा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे दुग्ध व्यवसाय विकास आयुक्त प्रशांत मोहोड यांनी दिली आहे. या योजनेचा लाभ सुमारे 7 ते 7.5 लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट केलेल्या 23 गावांच्या मिळकतकर आकारणीला राज्य सरकारनं स्थगिती दिली आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षात या गावांना मिळकतकर बिलाचं वाटप होणार नसल्याचं महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी सांगितलं आहे. या गावात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 250 कोटी रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी महापालिकेतर्फे करण्यात आली असल्याचं आयुक्त भोसले यांनी सांगितलं. सध्या गुलेन बॅरी सिंड्रोम अर्थात जीबीएस हा आजार आटोक्यात आल्याचं दिसून येत आहे. दूषित पाणी आणि अन्नातून जीबीएसचा प्रसार होत असल्याचं स्पष्ट झालं असून याबाबतचा अहवाल सार्वजनिक आरोग्य विभागानं सादर केला आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं पाणी आणि संबंधित घटकांचे नमुने संकलित केले होते. त्यापैकी पाण्याचे 139 आणि पोल्ट्रीचे 28 नमुने दूषित आढळून आले आहेत. सिंहगड रस्ता परिसरात जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. पुणे महापालिकेतर्फे महापालिकेत समाविष्ट झालेल्या खडकवासल्याजवळच्या नवीन गावांसाठी स्वतंत्र जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. नव्यानं समाविष्ट झालेल्या गावांमध्ये प्रक्रिया न केलेलं पाणी देण्यात येत असल्याचं समोर आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेनं 100 दशलक्ष लिटर क्षमतेचा स्वतंत्र प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी सुमारे 250 कोटी रुपये खर्च येणार असल्याचं भोसले यांनी सांगितलं. नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातला बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडीही तैनात करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. राज्याच्या शहरी भागातील सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसंदर्भात सर्वसमावेशक धोरण विकसित केलं जाईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधानसभेमध्ये दिलं. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना ते बोलत होते. पुणे शहरात सुमारे 10,000 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, मात्र यापैकी अनेक कॅमेरे बिघडलेले आहेत, त्यामुळे सुरक्षिततेचे गंभीर विषय निर्माण होऊ शकतात याकडे आमदार शिरोळे यांनी लक्ष वेधलं. राज्य शासनाच्या ई वाहन धोरणाअंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं शहरातल्या 7 ई-रिक्षा धारकांना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते प्रत्येकी 30,000 रुपये अनुदानाच्या धनादेशांचं वाटप करण्यात आलं. रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा काव्य जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री वर्षा कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. वृत्तबद्ध कविता कला आणि शास्त्र या ग्रंथाच्या त्या लेखिका असून या ग्रंथाची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीच्या पहिल्या वर्षासाठीच्या अभ्यासक्रमात संदर्भ ग्रंथ म्हणून निवड करण्यात आली आहे. रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजतर्फे परदेशातल्या 5 ते 14 वयोगटातल्या मुलांसाठी मराठी कविता सादरीकरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत वझे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवली आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुलांनी 5 एप्रिलपर्यंत कविता सादरीकरणाचा व्हिडिओ पाठवावा असं आवाहनही करण्यात आलं आहे. पुणे आणि परिसरात आज कमाल 38 तर किमान 16.70 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्या देखील साधारण असंच तापमान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. नमस्कार.